आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहेत. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.